आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाची एक देश एक निवडणूक या विधेयकाला मंजूरी। रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात लागू करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती। सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची आज समाप्ती। देशभरातल्या 51 केंद्रांवर रात्री 8 वाजता घोषित होणार विजेते। नागपुरात रेशीमबाग मैदान इथं 14 ते 16 डिसेंबर दरम्यान पीएम विश्वकर्मा प्रदर्शनाचं आयोजन। आणि थंडीचा जोर कायम, नागपूर आणि गोंदिया इथं विदर्भातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत एक देश एक निवडणूक या विधेयकाला मंजुरी दिली आहे। एक देश एक निवडणूक संदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसी मंत्रिमंडळानं स्वीकारल्या असून एकाच वेळी केंद्रीय राज्य आणि स्थानिक स्तरावर निवडणुका घेण्यासाठी एक देश एक निवडणूक हे विधेयक संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची शक्यता आहे। राज्यसभेत विरोधी पक्षानं दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला। त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्याला सत्ताधारी भाजपा खासदारांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर राज्यसभेत गोंधळ झाला। या गोंधळातच अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही सदस्यांनी गोंधळ केल्यामुळे ते दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। सकाळच्या सत्रात भाजप खासदार जेपी नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली। ते म्हणाले की स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याच्या संदर्भात अध्यक्षांना प्रश्न विचारता येत नाही। मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनाच्या मर्यादेचं उल्लंघन करत असून काँग्रेस राज्यसभा अध्यक्षांच्या पदाचा अपमान करत आहे असंही ते म्हणाले। अदानी लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीसाठी आज संसद परिसरात विरोधी पक्षानं आंदोलन केलं। या आंदोलनात काँग्रेस मार्क्सवादी आणि इतर विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले होते। रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। या योजनेमुळे रस्ते अपघातातल्या जखमींना रुग्णालयात 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळू शकतील असं गडकरी यावेळी म्हणाले। लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर विविध सदस्यांनी प्रश्न विचारले। सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी काल देशभरातल्या 51 केंद्रावर सुरू झाली। आज सायंकाळी 5:30 वाजता ही स्पर्धा संपली। आज या स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात येणार आहेत। रात्री 8 वाजता देशातल्या सर्व नोडल सेंटरमध्ये विजेत्यांना पारितोषिकं देण्यात येतील। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल दूरस्थ माध्यमातून या हॅकेथॉनचं उद्घाटन केलं होतं। तसंच हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला होता। या स्पर्धेत नागपूरच्या हिंगणास्थित जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय देखील सहभागी झालं होतं। केंद्रीय मंत्रालयाकडून 4 समस्या निवारण करण्यासाठीचे प्रस्ताव इथे प्राप्त झाले असून त्यासाठी 9 राज्यातून 120 स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला होता। याबाबत अधिक माहिती सांगत आहेत डॉ दिनेश पडोळे।
स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचे आयोजन कालपासून सुरू झालेले आहे। या 36 तासाच्या आयोजनमध्ये 2 मिनिस्ट्रीचे 4 वेगवेगळे प्रॉब्लेम दिलेले होते। त्या प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंटला 5 वेगवेगळ्या टीम ज्या पूर्ण भारतातनं 200 पैकी सिलेक्ट केलेल्या टीम इथे होत्या। आज त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटचे कंटिन्यू जजमेंट जे चाललेले आहेत जजमेंटमुळे ते प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंटला एक एक टीम आज विनिंग होईल, त्याला विनिंग डिक्लेअर करण्यात येईल आणि त्यांना मिनिस्ट्रीकडनं 1-1 लाखाचे पारितोषिक घोषित करण्यात येईल।
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं काल नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण झालं। यात महाराष्ट्राला 6 पुरस्कार प्राप्त झाले। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समितीला नानाजी देशमुख पंचायत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे।
तिरोडा पंचायत समितीने देशात 3रा तर राज्यात 1 पुरस्कार मिळवला असून हा पुरस्कार तिरोडा पंचायत समितीच्या सभापती कुंता पटले आणि खंडविकास अधिकारी सतीश लिलार यांनी स्वीकारला आहे। पंचायत राज विभागाच्या योजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी व पीडीआय डाटा वेळेत पूर्ण केल्याने देशातून गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीच्या 3रा क्रमांक लागला असून यात 1.5 कोटी रुपयाच्या धनादेश देखील मिळाला असून या निधीतून तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विविध विकास कामे केली जाणार आहेत।
भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्कार देण्यात आला आहे। ऐकूया याबद्दलचा आमच्या प्रतिनिधींचा वृत्तांत।
प्रदूषण नियंत्रित करायचे असेल तर झाडे लागवड आज काळाची गरज बनलेली आहे। बेला ग्रामपंचायती अंतर्गत गावात सार्वजनिक वैयक्तिक घरोघरी जवळपास 90,000 झाडे लागवड करण्यात आली आहेत। या माध्यमातून कार्बन न्यूट्रल होण्यास मदत होते। या अनुषंगाने बेला ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे। या पुरस्कारामुळे गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे। आणखी गावाच्या विकासाकरिता काय नवीन प्रयोग करता येतील याकडे ग्रामपंचायतीचे विशेष लक्ष आहे। प्रवीण तांडेकर, PTC, भंडारा।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रेशीमबाग मैदान इथं दिनांक 14-16 डिसेंबर दरम्यान पीएम विश्वकर्मा प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पीएम विश्वकर्मा या केंद्रीय योजनेचा उद्देश कारागिरांना विश्वकर्मा म्हणून सक्षम करणे आणि मान्यता देण्याचा आहे, जेणेकरून ते त्यांचे उद्योग स्थापन करून सक्षम होतील. 14 डिसेंबर रोजी सकाळी 12:15 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. विश्वकर्मा आणि सर्वसामान्य जनतेला या कार्यक्रमाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आणि पारंपरिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनीला मोठ्या संख्येनं भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परभणी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतीचा एक जातीयवादी व्यक्तीनं केलेल्या अवमानाप्रकरणी दिनांक 11 डिसेंबर रोजी परभणीत पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. त्यातून सार्वजनिक मालमत्ता, एसटीच्या बसेस तसंच इतर वाहनांची झालेली तोडफोड या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून वाशिम आगारातून हिंगोली, परभणी, नांदेडकडे जाणाऱ्या बसेस वाशिम आगारात थांबल्या तर उपरोक्त ठिकाणाहून येणाऱ्या बसेसही बंद आहेत. अकोल्यावरून मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस वाशिम बसस्थानकावर उभ्या करण्यात आल्या आहेत, त्यामुळे वाशिम इथल्या बस स्थानकावर प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान परभणी इथं दिनांक 10 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर शासनानं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज वाशिम इथल्या आंबेडकरी समाजाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 1 जानेवारी 2025 कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ इथं शेकडो अनुयायी अभिवादनासाठी येतात. यानिमित्तानं पोलीस अधीक्षक देशमुख यांनी नुकतीच शिक्रापूर पोलीस ठाण्यासह परिसराची पार्किंग व्यवस्थेची बंदोबस्तासाठी येणाऱ्या राज्यभरातील पोलीस पथकांच्या व्यवस्थेची प्राथमिक माहिती घेतली. वाहनांच्या पार्किंगसाठी शिक्रापुरात 14 एकरांचे अतिरिक्त पार्किंग आणि सुमारे 1000 अतिरिक्त पोलीस बळ वाढवले आहे. एकूण 74 एकर क्षेत्र पार्किंगसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या अपार अर्थात ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. अहिल्यानगर जिल्हा दुसऱ्या स्थानावर तर रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही नोंदणी 90.86% एवढी आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना 12 अंकी ओळख क्रमांक मिळाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 देशाच्या एकूणच शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातीलच अपार हा एक उपक्रम आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजीलॉकरची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यालाच ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री अर्थात अपार असं म्हणतात. क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे आणि मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीनं भारत सरकारद्वारा सन 2025 देश क्षयमुक्त करण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 100 दिवसीय क्षयरोग मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत निक्षय शिबिराद्वारे समाजातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार असून त्यामध्ये 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकी वाटे, रक्त पडणे, पूर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णांच्या सहवासात एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषित व्यक्ती, 60 वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धूम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करण्यात येत आहे. या अंतर्गत आज गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी इथं 100 दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रुग्णशोध मोहिमेचं उद्घाटन संपन्न झालं. विदर्भात थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानात आज पुन्हा घट नोंदवण्यात आली. आज विदर्भात सर्वात कमी किमान तापमान नागपूर आणि गोंदिया इथं 9.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. वर्धा इथं किमान तापमान 10.5 अंश, गडचिरोली इथं 10.8 अंश तर चंद्रपूर इथं 11.8 अंश सेल्सिअस इतकं होतं. पश्चिम विदर्भात किमान तापमान 11 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान राहिलं. मागील 24 तासात नागपुरात कमाल तापमान 28.4 अंश सेल्सिअस इतकं होतं. विदर्भात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद वाशिम इथं 32.8 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची आज समाप्ती. देशभरातल्या 51 केंद्रावर रात्री 8 वाजता घोषित होणार विजेते. आणि नागपुरात रेशीमबाग मैदान इथं 14-16 डिसेंबर दरम्यान पीएम विश्वकर्मा प्रदर्शनाचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.